विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत झाली. 247 नगरपरिषदांमधल्या 33 अनुसूचित जातींसाठी 11 अनुसूचित जमातींसाठी 67 ओबीसींसाठी आरक्षित असून उर्वरित 136 नगरपरिषदांमधली नगराध्यक्षपदं खुल्या गटातल्या उमेदवारांना मिळतील. 147 नगरपंचायतींपैकी 18 अनुसूचित जातींसाठी 13 अनुसूचित जमातींसाठी 40 ओबीसींसाठी आरक्षित आहेत. नगरपंचायतींमधल्या उर्वरित 76 जागांवर खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्ष निवडून येतील. सर्व गटातल्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातल्या नागरिकांना आणि औषध विक्रेत्यांना खोकल्यावरील कोल्ड्रिप सिरप या औषधाचा वापर तातडीनं थांबवण्याचं आवाहन केलं आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या औषधाच्या सेवनानंतर काही मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या एफडीएचे औषध नियंत्रक डीआर गव्हाणे यांनीही तातडीची सूचना जारी केली आहे. कोणत्याही संशयास्पद औषध साठ्याची माहिती 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर कळवण्याचं आवाहन पुणे एफडीएनं केलं आहे. महिलांचं आरोग्य हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचं मूळ आहे. सशक्त स्त्री हीच सशक्त कुटुंब आणि सशक्त समाज घडवत असल्याचं प्रतिपादन पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात महिलांच्या शारीरिक मानसिक आणि पोषणात्मक आरोग्याविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केलं. लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम इको फ्रेंड्स कोथरूड तसंच विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं मानसिक आरोग्यासाठी बाणेरमध्ये जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉ रुपाली कर्वा आणि डॉ ज्ञानराज चौधरी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं. एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा पहिला प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात राबवण्यात आला. एकल महिलांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या लाभाबाबत माहिती देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद खेड तालुका प्रशासन विभाग आणि ग्रामपंचायत वाडा यांच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला. हा प्रयोग राज्याला रोल मॉडेल म्हणून देणार असल्याचं प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी केलं. पुणे मेट्रोचा 10 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पूर्ण झाला आहे. मेट्रोला सुरुवात झाल्यापासून 6 मार्च 2022 ते 4 ऑक्टोबर 2025 पर्यंत मेट्रोनं 10 कोटी प्रवाशांची यशस्वीरित्या वाहतूक केली आहे. पुणे मेट्रोच्या सेवेत टप्प्याटप्प्यानं झालेल्या विस्तारामुळे प्रवासी संख्येत सातत्यानं मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं 9 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत पुण्यात क्वार्टरगेट इथल्या पुणे गोवन इन्स्टिट्यूटमध्ये खादीच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे बुक फेअर 2025 अर्थात पुणे पुस्तक जत्रा या प्रदर्शनाला येत्या 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रदर्शनाचं यंदा 23वं वर्ष असून हे प्रदर्शन 2 नोव्हेंबरपर्यंत आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य पाहता येणार आहे. प्रदर्शनात व्याख्यानं चर्चासत्र परिसंवाद होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या सहभागानं 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज पत्रास कारण की प्रिय विद्यार्थी मित्रांनो या सादरीकरणातून विविध भावना व्यक्त करण्यात आल्या. पत्रपेटी गावातील कट्टा आणि पोस्टमनची सायकल या अर्थपूर्ण नेपथ्यानं कार्यक्रमाचं भावविश्व अधिक जिवंत केलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 2025-26 या वर्षीच्या T20 क्रिकेटसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघानं पुण्यात वरिष्ठ महिला गटाच्या संघाची घोषणा केली आहे. या महिला संघाचं नेतृत्व कोल्हापूरची अनुजा पाटील करणार आहे तर खुशी मुल्ला, तेजल हसबनीस, किरण नवगिरे आणि ईश्वरी सावकार या पुण्याच्या महिला क्रिकेटपटूंनाही महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळालं आहे. 8 ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला सामना तमिळनाडू संघाविरुद्ध होईल. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तापमानात उद्या फारसा बदल संभवत नसून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.